नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. डिजिटल फटवणूक, सायबर गुन्यांव आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI तंत्रगिन्यानाक लागून उपरासपी धोक्यांक लागून निर्माण जाल्ले आव्हान संदीत रुपांतरीत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलो मारला. फाल्यां आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिसा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिव्यांग व्यक्तींक राष्ट्रीय सशक्तीकरण पुरस्कार भेटयतल्यो. प्लास्टिक प्रदूषण आढावप आणि त्याचा टिकाऊ उदरगतीचेर खास करून विकसनशील देशातल्या परिणामामधी समतोल दवरपाचा उलो भारतान मारला. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजातला महाकुंभ वाठार नवो जिल्हो म्हण जाहीर केला. अनु ऑक्टोबरात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणल्यार UPI वरवीं 16.58 अब्ज अर्थिक व्यवहार झाले. केरळात चक्रीवादळ आणि उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून फुडल्या 4 दिसात व्हड प्रमाणात पाऊस पडतलो असं अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आता पुराय खबरो. डिजिटल फटवणूक, सायबर गुन्यांव आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रगिन्यानाक लागून उपरासपी धोक्यांक लागून निर्माण जाल्ले आव्हान संदीत रुपांतरीत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पुलिसांक उलो मारला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आकांक्षी भारत ह्या मळार देशातल्या संदींचो फायदो घेवपाक तांणी सांगले. काल ओडिशाच्या भुवनेश्वरात जाल्ल्या अखिल भारतीय महासंचालक आणि पुलीस महानिरीक्षक परिषदेच्या निमाण्या दिसा प्रधानमंत्री मोदी उलयताले. 3 दिसांच्या परिषदेत सुरक्षा आव्हानांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांचेर व्यापक चर्चा झाली. चर्चेतल्यान उदेल्ल्या प्रतिसाद धोरणांचेर ताणी समाधान उक्तायले. फाल्यां आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिसा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिव्यांग व्यक्तींक राष्ट्रीय सशक्तीकरण पुरस्कार भेटयतल्यो. या निमतान वट्ट 22 व्यक्तींक आणि 11 संस्थांक राष्ट्रीय पुरस्कार भेटयतल्यो. तशेंच समाजीक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार या संदर्भार दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणा खातीर जायत्या कल्याणकारी उपक्रमांचे अनावरण करतले. अनु अमर जैन हांका सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन विभागात वैयक्तीक उत्कृष्टताये खातीर राष्ट्रीय पुरस्कार मेळटलो. ते 100% दृष्टीहीन आशिल्ल्या लोकांक कायदेशीर सल्लो देतात. आपली प्रेरणादायक जीवितकथा सांगतना अमर जैन हांणी आपल्या मुखार आयिल्ल्या आडमळ्यांचो उल्लेख केलो. 75% मोबिलिटी दिव्यांगता आशिल्ल्या प्रतीक खंडेलवाल हांचो सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन विभागात वैयक्तीक उत्कृष्टताये खातीर भोवमान जातलो. श्री खंडेलवाल हे रॅम्प माय सिटीचे संस्थापक आसात. तांचो स्टार्टअप उपक्रम दिव्यांग व्यक्तीं खातीर शारी वातावरण चड सुलभ करपाक मजत करता. प्लास्टिक प्रदूषण आढावप आणि त्याचा टिकाऊ उदरगतीचेर खास करून विकसनशील देशातल्या परिणामामधी समतोल दवरपाचा उलो भारतान मारला. दक्षिण कोरियातल्या बुसानात झाल्या आंतरसरकारी वार्ता समितीच्या 5व्या पूर्ण अधिवेशनात भारतान प्लास्टिक प्रदूषणाच्या आव्हानाक तोंड दिवपाचा प्रश्न मांडलो. ही समस्या सोडोवपाक परस्पर विश्वास आणि एकामेकांची परिस्थिती समजून घेवप गरजेचे आशिल्ल्याचे भारतान सांगले. प्राथमिक प्लास्टिक पॉलिमराच्या उत्पादनाचेर नियमनाच्या खंयच्याय उपायाक आधार दिवपाक भारतान आपली असमर्थताय उक्तायली, कारण ताचो परिणाम वांगडी देशांच्या उदरगतीच्या हक्कांचेर जाता. विकसनशील देशांक अर्थिक साधना मेळोवपा खातीर बहुपक्षीय कोष तयार करपाचेर भारतान भर दिलो. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजातलो महाकुंभ वाठार नवो जिल्हो म्हूण जाहीर केला. नव्यान तयार जाल्ल्या जिल्ह्याक महाकुंभ मेळा ह्या नावान वळखतले. येवपी महाकुंभ मेळ्याचे व्यवस्थापन आणि प्रशासन सुगम करपा खातीर हो निर्णय घेतला. या निर्णया फाटलो हेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी माघ मेळा 2024 वेळार उक्तायल्लो. महाकुंभ दर 12 वर्सांनी 1 फावट जाता. येवपी 13 जानेवारी सावन सुरू जावन 26 फेब्रुवारी 2025 मेरेन प्रयागराजात महाकुंभ जावपाचो आसा. महाकुंभ हो भारतीय संस्कृतायेच्या प्रचारात एक मार्गदर्शक पाऊल थारतले अशी आस्त आसा. अनु ऑक्टोबरात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI वरवीं 16.58 अब्ज अर्थिक व्यवहार झाले. फकत एका महिन्यात UPI वरवीं ह्या व्यवहारात सुमार 23,49,000 कोटी रुपया फारीक झाले. फाटल्या वर्सा ऑक्टोबराच्या तुळेत हे 45% चड आसा. महाल आणि सेवा कर GST चे एकूण संकलन फाटल्या वर्षाच्या ह्याच काळाच्या तुळेत अनु नोव्हेंबरात 8.5% वाढून 1,82,000 कोटी रुपयांपरस चढ झाला. फाटल्या वर्षा नोव्हेंबरात 1,68,000 कोटी रुपये आशिल्ले. अनु नोव्हेंबरात केंद्रीय GST संकलन 34,141 कोटी रुपया आणि राज्य GST संकलन 43,047 कोटी रुपया आशिल्ले. एकीकृत GST संकलन 91,828 कोटी रुपया आणि सेस 13,253 कोटी आशिल्ले. ऑक्टोबरात सकल GST संकलन 9% वाढून 1,87,000 कोटी रुपया मायज झालंय. GST वसुलीत ही वाढ देशांतर्गत विक्रीत वाढ आणि नेमांक बरे तरेन पाळो दिल्ल्यान झाल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. केरळात चक्रीवादळ आणि उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून फुडल्या 4 दिवसांत व्हड प्रमाणात पाऊस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. राज्यातल्या 4 जिल्ह्यांनी आयज रेड अलर्ट जारी केला. मलप्पुरम, कोईकोड, वायनाड आणि कन्नूर जिल्ह्यात आयज रेड अलर्ट असात. केरळातल्या 5 जिल्ह्यांनी ऑरेंज अलर्ट आणि 3 जिल्ह्यांनी येलो अलर्ट जारी केला. कोट्टायम, पठाणमिठा, वायनाड जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षणिक संस्थांखातीर आयज सुटी जाहीर झाली. केरळ कर्नाटक लक्षद्वीप दर्यादेगेवयल्या नुस्तेमारांक दर्यात वच्चे न्हय अशी शिटकावणी दिल्या. दोंगराळ वाठारांनी रावपी लोकांनी सादू रावचे आणि अधिकृत सुचोवण्या प्रमाण वागचे असे कळीत केला. तामिळनाडूत फेंजल चक्रीवादळ अरबी दर्यात पावपाक फुडें वचपाक लागला म्हणून भितरल्या जिल्ह्यांनी अजूनही मध्यम ते मुसळधार पाऊस पडटा. विलुप्पुरम, तिरुवन्नामलाई, सलेम, धर्मपुरी, नमक्कल, कृष्णगिरी, तिरुपट्टूर आणि निलगिरी या वाठारांनी सेगीत पाऊस पडलो. तिरुवन्नामलाईच्या दोंगराळ भागात पायथ्याक आशिल्ल्या घरांचे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात लुकसाण झाले. 3 घरांचे पुराय लुकसाण झाला. NDRFच्या जवानांनी आज सकाळी मजत मोहीम सुरू केली. दर्यादेगेवेल्या काय वाठारांनी आणि 24 वरां मेरेन व्हड प्रमाणात पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतल्या हवेच्या दर्जात मातशी सुधारणा झाल्या पूण आयज सकाळी 7 वरांचेर सरासरी हवेचो दर्जो निर्देशांक म्हळ्यार AQI 274 नोंद झाला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्याप्रमाण शहरातल्या काय वाठारांनी 300 वर AQI नोंद झाला. दिल्लीच्या नेहरू नगर स्टेशनाचेर AQI 336, शादीपूर 319, जहांगीरपुरी 310, द्वारका सेक्टर 8 308, आनंद विहार 304, मुंडका 303, विवेक विहार 291 असो निर्देशांक नोंद झाला. फुडल्या 2 दिवसांत दिल्ली आणि भोवतणच्या NCRात रातच्या आणि सकाळच्या वेळार धुके आसपाची शक्यताय असा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. उत्तर दर्यादेगेवेल्या तामिळनाडूवेले चक्रीवादळ फेंगल दुबळे झाला असे भारतीय हवामान खात्यान सांगला. हवामान खात्यान आयज केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकाच्या भितरल्या वाठारांनी व्हड ते उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच खात्यान आयज रायलसीमा आणि दर्यादेगेवेल्या कर्नाटकात वेगवेगळ्या सुवातेर बारीक ते मध्यम पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन EVM कडेन छेडछाड करपा संबंधी खोटे दावे पातळावपी व्यक्ती आड खर कारवाय करपाची शिटकावणी महाराष्ट्राचे मुखेल वेंचणूक अधिकारी S. चोकलिंगम हांणी दिल्या. हालींच महाराष्ट्र विधानसभा वेंचणुके वेळार EVM गैरव्यवहाराबद्दल महाराष्ट्र विकास आघाडी फुडाऱ्यांचे आरोप चालू असताना तांचे हे निवेदन आयला. परदेशात रावपी सय्यद शुजा आड वेंचणूक आयोगान FIR दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांक पत्रां धाडून ह्या प्रकरणाची फाटपुरवण करपाची खात्री केल्या. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. डिजिटल फटवणूक, सायबर गुन्यांव आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाक लागून उपरासपी धोक्यांक लागून निर्माण जाल्ले आव्हान संदीत रुपांतरीत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पुलिसांक उलो मारला. फाल्यां आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्तींच्या दिसा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिव्यांग व्यक्तींक राष्ट्रीय सशक्तीकरण पुरस्कार भेटयतल्यो. प्लास्टिक प्रदूषण आडावप आणि ताचो टिकाऊ उदरगतीचेर खास करून विकसनशील देशातल्या परिणामांमध्ये समतोल दवरपाचो उलो भारतान मारला. उत्तर प्रदेश सरकारान प्रयागराजातलो महाकुंभ वाठार नवो जिल्हो म्हणून जाहीर केला. अनु ऑक्टोबरात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI वरवीं 16.58 अब्ज कोटी अर्थिक व्यवहार झाले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.